भाग 18 येशू पुन्हा जिवंत झाला. लुका 23:50-24:9. येशूचा शत्रूने विचार केला की त्याने त्याला नाश केले पण असे नव्हते. सुलीवर मेल्यानंतर येशूच्या मित्रांनी त्याच्या प्रेताला कबरेमध्ये ठेवले. त्याने मुख्यदार एक मोठ्या दगडाने बंद केले होते. 2 दिवस निघून गेले, परंतु तिसऱ्या दिवशी मेलीला येशू जिवंत झाला. काही स्त्रिया ठिकाणी गेल्या, परंपरा पूर्ण पाहण्यासाठी जवळ गेले. त्यांनी दगडाला सरकविले पाहिले व तेथे येशूचे प्रयत्न होते ते पाहिले. त्यांना 2 देवदूत दिसले आणि त्यांनी सांगितले की येशू जिवंत आहे. त्यांनी म्हटले, तो इथं नाही आहे, तो जिवंत झाला आहे. मेलेला येशू जिवंत झाला आहे. त्यांनी सांगितले की तो खरोखर देवच आहे. येशू आज जिवंत आहे आणि त्याने नेहमीसाठी सैतानाबरोबर सैतानाला मृत्यूला जिंकले आहे.